आकाशवाणी मुंबई। तुषार पवार राष्ट्रीय बातम्या देत आहे। ठळक बातम्या। प्रधानमंत्री नरेंद्र मोदी मॉरिशस दौऱ्यावर। येत्या 3 वर्षात देशातल्या प्रत्येक जिल्ह्यात डे केअर कॅन्सर सेंटर उघडण्यात येणार। 2024-25 या वर्षासाठी प्रमुख पिकांच्या उत्पादनाचा 2रा आगाऊ अंदाज जाहीर। उडदाच्या शुल्कमुक्त आयातीला पुढच्या वर्षी 31 मार्च 2026 पर्यंत आणखी 1 वर्षाची मुदतवाढ। आणि क्रीडा मंत्रालयानं भारतीय कुस्ती महासंघावरचं निलंबन उठवलं। प्रधानमंत्री नरेंद्र मोदी मॉरिशसच्या 2 दिवसांच्या दौऱ्यावर आज सकाळी पोर्ट लुईस इथं पोहोचले। मॉरिशसचे प्रधानमंत्री नवीनचंद्र रामगुलाम यांनी विमानतळावर त्यांचं स्वागत केलं। प्रधानमंत्र्यांच्या स्वागतासाठी तिथला भारतीय समुदाय मोठ्या संख्येनं उपस्थित होता। मॉरिशस हा भारताचा हिंद महासागर क्षेत्रातला महत्वाचा शेजारी देश असून त्याच्याबरोबर विविध क्षेत्रात भागीदारी वाढवण्यासाठी तसंच हिंद महासागर क्षेत्रात सुरक्षा आणि विकासासाठी मॉरिशसच्या नेत्यांबरोबर संवाद साधण्यासाठी उत्सुक असल्याचं मोदी यांनी मॉरिशसला निघताना नमूद केलं। प्रधानमंत्री मोदी उद्या होणाऱ्या मॉरिशसच्या 57व्या राष्ट्रीय दिवस सोहळ्याचे प्रमुख पाहुणे आहेत। ते आज राष्ट्रपती धरमगोकुळ आणि मॉरिशसचे प्रधानमंत्री नवीनचंद्र रामगुलाम यांची भेट घेऊन विविध मुद्द्यांवर द्विपक्षीय चर्चा करणार आहेत। येत्या 3 वर्षात देशातल्या प्रत्येक जिल्ह्यात डे केअर कॅन्सर सेंटर उघडण्यात येतील अशी माहिती आज राज्यसभेत केंद्रीय आरोग्यमंत्री जे पी नड्डा यांनी एका पुरवणी प्रश्नाच्या उत्तरात दिली। पुढच्या आर्थिक वर्षात 200 डे केअर कॅन्सर सेंटर उघडली जातील असं त्यांनी सांगितलं। त्यानंतर विरोधी पक्ष सदस्यांनी 2 मतदारांना एकच ओळखपत्र क्रमांक जारी झाल्यासंदर्भातले स्थगन प्रस्ताव उपाध्यक्ष हरिवंश यांच्यासमोर सादर केले। हरिवंश यांनी ते फेटाळून लावले आणि दक्षिणेकडच्या राज्यांमधल्या सीमांकनाचा प्रस्ताव मांडला। त्यावरून द्रमुक काँग्रेस तृणमूल काँग्रेस आम आदमी पक्ष आणि इतर पक्ष सदस्यांनी घोषणाबाजी सुरू केली। उपाध्यक्षांनी त्यांना आपापल्या जागी परत जाऊन कामकाज सुरू ठेवायचं आवाहन केलं। मात्र तरीही गदारोळ सुरूच राहिल्यानं राज्यसभेचं कामकाज आज दुपारी 12 वाजेपर्यंत तहकूब करण्यात आलं। केंद्रीय मंत्री गिरिराज सिंह यांच्या विरोधात केलेल्या टिप्पणीवरून आज लोकसभेत तृणमूल काँग्रेसचे खासदार कल्याण बॅनर्जी आणि सत्ताधारी पक्षाच्या सदस्यांमध्ये जोरदार वाद झाला। प्रश्नोत्तराच्या तासांदरम्यान बॅनर्जी यांनी महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी कायद्याशी संबंधित पश्चिम बंगालच्या कथित विलंबित निधीचा मुद्दा उपस्थित करताना सिंह यांच्या विरोधात टिप्पणी केली। सत्ताधारी पक्षाच्या सदस्यांनी या टिप्पणीवर आक्षेप घेतला। संसदीय कामकाज राज्यमंत्री अर्जुन राम मेघवाल यांनीही बॅनर्जी यांच्या वक्तव्याचा निषेध केला। दरम्यान सभापती ओम बिर्ला यांनी सर्व सदस्यांना एकमेकांवर टिप्पणी न करण्याचं आणि सभागृहात सुव्यवस्था राखण्याचं आवाहन केलं। प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेत अद्याप सहभागी नसलेल्या सर्व पात्र शेतकऱ्यांना वर्षाला 6,000 रुपये अर्थसहाय्य द्यायला सरकार तयार असल्याचं प्रतिपादन कृषीमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी लोकसभेत केलं। केंद्र सरकार कोणत्याही राज्यांच्या बाबतीत भेदभाव करत नाही अशी ग्वाही चौहान यांनी तमिळनाडूबद्दलच्या प्रश्नाच्या उत्तरादाखल दिली। पंजाबच्या केंद्रीय विद्यापीठात केवळ भारतातीलच नव्हे तर परदेशातील संस्कृतीचा मिलाप दिसून येतो आणि इथल्या विद्यार्थी तसंच शिक्षकांमध्ये भारतातल्या विविधतेचं प्रतिबिंब उमटलेलं दिसतं असं राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी म्हटलंय। पंजाबातल्या बठिंडा विद्यापीठाच्या 10व्या दीक्षांत समारंभात त्या आज बोलत होत्या। बठिंडा तलवंडी इथल्या तख्त श्री दमदमा साहेब इथं गुरु नानक देवांनी त्यांच्या संघर्षमय जीवनातला काही काळ घालवला होता अशा महत्वाच्या स्थानामधली आध्यात्मिक ऊर्जा आणि वीररस इथेही जाणवत असल्याचं राष्ट्रपती म्हणाल्या। या दीक्षांत समारंभात गुणवान विद्यार्थ्यांना 1031 पदव्या तसंच 63 PhD आणि 43 सुवर्णपदकांचं वितरण करण्यात आलं। कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालयानं 2024-25 या वर्षासाठी प्रमुख पिकांच्या उत्पादनाचा 2रा आगाऊ अंदाज जाहीर केलाय। त्यानुसार खरीप अन्नधान्य उत्पादन 1,664 लाख मेट्रिक टन तर रब्बी अन्नधान्य उत्पादन 1,645 लाख मेट्रिक टनापेक्षा जास्त असण्याचा अंदाज आहे। या वर्षासाठी तांदळाचं उत्पादन 1,206 लाख मेट्रिक टनापेक्षा जास्त होण्याचा अंदाज आहे। 2023-24 हे उत्पादन 1,132 लाख मेट्रिक टन होतं। तूर आणि हरभऱ्याचं उत्पादन अनुक्रमे 35 लाख 11 हजार मेट्रिक टन आणि 115 लाख 35 हजार मेट्रिक टन होण्याचा अंदाज आहे। कृषी क्षेत्राच्या विकासासाठी केंद्र सरकार सातत्यानं काम करत असल्याचं केंद्रीय कृषी मंत्री शिवराजसिंह चौहान यांनी ही आकडेवारी जाहीर करताना सांगितलं। कृषी मंत्रालयाच्या विविध योजनांमुळे शेतकऱ्यांना मदत आणि प्रोत्साहन मिळत असून त्यामुळे कृषी उत्पादनात विक्रमी वाढ होत असल्याचंही त्यांनी अधोरेखित केलं। या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत। आकाशवाणी मुंबईच्या ऑल इंडिया रेडिओ न्यूज मुंबई या फेसबुक पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील।
माहिती आणि प्रसारण मंत्रालय भारत सरकारद्वारा मुंबईत आयोजित
वेव्स 2025 प्रसारण या क्षेत्रातील तुमच्या प्रतिभेचं जगाला दर्शन घडवण्याची संधी. विशेष उपक्रमात सहभागी व्हा. क्रिएट इन इंडिया चॅलेंज. अधिक माहिती आणि नोंदणीसाठी संकेतस्थळ wavesindia.org.
राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. केंद्र सरकारनं उडदाच्या शुल्कमुक्त आयातीला पुढच्या वर्षी 31 मार्च 2026 पर्यंत आणखी एका वर्षाची मुदतवाढ दिली. यासंदर्भातली अधिसूचना परकीय व्यापार महासंचालनालयानं जारी केली. उडदाच्या शुल्कमुक्त आयातीची मुदत यावर्षी 31 मार्चला संपणार होती. या निर्णयामुळे देशांतर्गत बाजारपेठेत वस्तुमालाच्या किमती स्थिर राहायला मदत होईल असं सरकारनं म्हटलंय. भारत म्यानमारकडून उडदाची सर्वाधिक आयात करतो. या आर्थिक वर्षात एप्रिल ते नोव्हेंबर या कालावधीत भारतानं 60,11,20,000 अमेरिकी डॉलर इतक्या मूल्याची आयात केली आहे. त्यापैकी 54,90,00,000 अमेरिकी डॉलर मूल्याची धान्य आयात म्यानमारमधून केली आहे. म्यानमारसोबतच भारत सिंगापूर, थायलंड आणि ब्राझीलमधून उडदाची आयात करत आलाय. त्याचवेळी मध्य प्रदेश, आंध्र प्रदेश, उत्तर प्रदेश, राजस्थान, तामिळनाडू आणि महाराष्ट्र हे देशातले उडदाची प्रमुख उत्पादक राज्य असून भारत हा जगातला उडदाचा सर्वात मोठा उत्पादक आणि ग्राहक देश आहे. छत्रपती संभाजी महाराज यांच्या बलिदान दिनानिमित्त मुंबईच्या विधानभवन परिसरात आज त्यांना अभिवादन करण्यात आलं. यावेळी विधान परिषदेचे सभापती प्राध्यापक राम शिंदे, विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे उपस्थित होते. मध्यप्रदेशाचे मुख्यमंत्री डॉ मोहन यादव यांनीही छत्रपती संभाजी महाराजांना समाज माध्यमावरच्या संदेशात अभिवादन केलं आहे. महाराष्ट्रात गेल्या 3 वर्षात 1,00,000 जास्त रस्ते अपघातांची नोंद झाली असून त्यात जवळपास 46,000 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी आज विधानसभेत एका प्रश्नाला उत्तर देताना दिली. 2022 ते 2024 या कालावधीत अपघातांच्या संख्येत सातत्यानं वाढ झाल्याचं सरनाईक यांनी दिलेल्या आकडेवारीतून दिसून येतंय. वाहन चालकानं मद्यपान केलं आहे का याची चाचणी करणाऱ्या यंत्रासोबतच त्यांनी अन्य अंमली पदार्थांचं सेवन केलंय का हे देखील तपासणारी यंत्र मागवण्याची प्रक्रिया राज्य सरकार राबवत असल्याचं सरनाईक यांनी सांगितलं. राज्यानं अद्याप महामार्गांवर इंटेलिजंट ट्रॅफिक मॅनेजमेंट सिस्टम लागू केली नसल्याचंही त्यांनी नमूद केलं. अमेरिका युक्रेन यांच्यात आज सौदी अरेबियात चर्चा होणार आहे. सौदी अरेबियाचे राजपुत्र मोहम्मद बिन सलमान यांनी युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष व्लोदिमीर झेलेन्स्की आणि अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री मार्को रुबिओ यांची काल संध्याकाळी जेद्दा इथं भेट घेतली. रुबिओ रशिया युक्रेन युद्ध संपवण्यासाठी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या प्रयत्नांचा भाग म्हणून युक्रेनच्या शिष्टमंडळाची भेट घेणार असल्याचं अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयानं म्हटलंय. अमेरिका आणि युक्रेन यांच्यातल्या खनिज कराराबाबत तपशील निश्चित करणं आवश्यक असल्याचं रुबिओ यांनी म्हटलं आहे. रशियाच्या हवाई संरक्षण दलानं रशियाच्या कुर्स्क आणि इतर भागात 337 युक्रेनियन ड्रोन पाडले असून गेल्या 3 वर्षातला हा सर्वात मोठा ड्रोन हल्ला आहे. अमेरिकेच्या गुप्तचर विभाग प्रमुख तुलसी गबार्ड त्यांच्या हिंद प्रशांत महासागर क्षेत्राच्या दौऱ्यात भारतालाही भेट देणार आहेत. त्याआधी त्या प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांना अमेरिकेत भेटल्या होत्या. शांतता आणि स्वातंत्र्य या उद्दिष्टांसाठी उभय देशांदरम्यान माहितीचं आदानप्रदान आणि संवाद या विषयावर त्या प्रामुख्यानं उच्चपदस्थांशी चर्चा करतील. क्रीडा मंत्रालयानं भारतीय कुस्ती महासंघावरचं निलंबन उठवलंय आणि मार्गदर्शक तत्व निश्चित केली आहेत. या निर्णयामुळे जॉर्डनमध्ये अम्मान इथं होणाऱ्या आगामी आशियाई अजिंक्यपद स्पर्धेसाठी खेळाडूंच्या निवड चाचणीसह इतर उपक्रम पुन्हा सुरू करायचा मार्ग मोकळा होणार आहे. मंत्रालयानं सर्व आंतरराष्ट्रीय स्पर्धांची निवड निपक्षपातीपणे, पारदर्शकपणे आणि क्रीडा संहिता, कुस्ती नियम आणि इतर अधिकृत निर्देशांचं पालन करून करायचं, तसंच महासंघाला आपल्या निवडून आलेल्या पदाधिकाऱ्यांमध्ये सत्तेत समतोल राखण्याच्या आणि निलंबित किंवा वडतर्फ अधिकाऱ्यांपासून दूर राहण्याच्या सूचना केल्या आहेत. देशभरातल्या तुरुंगांमध्ये दिव्यांग कैद्यांसाठी आवश्यक सुविधा उपलब्ध करून द्याव्यात, तसंच दिव्यांग व्यक्ती हक्क कायदा 2016ची अंमलबजावणी व्हावी या मागण्यांसाठी दाखल झालेल्या जनहित याचिकेवर सर्वोच्च न्यायालयानं केंद्र सरकारकडून उत्तर मागितलंय. सामाजिक कार्यकर्ते सत्यन नरावूर यांनी ही याचिका दाखल केली आहे. दिल्लीत आनंद विहार इथं आज पहाटे झोपडपट्टीला लागलेल्या आगीत 3 जणांचा मृत्यू झाला तर 1 जण जखमी झाला. ठळक बातम्या पुन्हा एकदा. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी मॉरिशस दौऱ्यावर. येत्या 3 वर्षात देशातल्या प्रत्येक जिल्ह्यात डे केअर कॅन्सर सेंटर उघडण्यात येणार. 2024-25 या वर्षासाठी प्रमुख पिकांच्या उत्पादनाचा दुसरा आगाऊ अंदाज जाहीर. उडदाच्या शुल्कमुक्त आयातीला पुढच्या वर्षी 31 मार्च 2026 पर्यंत आणखी 1 वर्षाची मुदतवाढ आणि क्रीडा मंत्रालयानं भारतीय कुस्ती महासंघावरचं निलंबन उठवलं. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. दुपारी 3 वाजता ऐकूया आकाशवाणी मुंबईचं प्रादेशिक बातमीपत्र. नमस्कार.